chinimandi.com podcast. ऊस उत्पादकांना 2000 कोटींचा फटका. उच्चांकी साखर निर्मिती करणाऱ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरामुळे 35% अर्थात 73.50 लाख टन ऊसाचं नुकसान झालं आहे. दरवर्षी या दोन्ही जिल्ह्यात सरासरी 210 टन ऊसाचं गाळप होतं, परंतु पुरामुळं यंदा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना तब्बल 2000 कोटींचा फटका बसला. येत्या ऊस हंगामाचं नियोजन कारखाने करत असतानाच पुरानं लाखो हेक्टर क्षेत्रातील ऊसाचं मोठं नुकसान झालं. हे नुकसानीचे आकडे पाहता अनेक मातब्बर कारखाने नियोजनाच्या 60% दिवस तरी चालतील की नाही याबाबत शंका आहे. हक्काचा ऊसही खराब होण्याची शक्यता असल्यानं आता ऊस मिळवायचा कुठून हा प्रश्न कारखान्यांपुढे उभा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 25 कारखान्यांकडून 130 लाख तर सांगली जिल्ह्यात 13 कारखान्यांकडून 80 लाख मेट्रिक टनापर्यंत ऊसाचं गाळप प्रतिवर्षी होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, कागल तालुके हे तर साखरेसाठीच ओळखले जातात. कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांनी दोन्ही जिल्ह्यातील ऊसशेतीला पुरेपूर पाणी दिलं आहे. जरी पाणी कमी पडलं तरी ठिबकची साथ घेऊन जादा उत्पन्नाची घोडदौड सुरू केली. अशातच पुरानं ऊस उत्पादकांचा आणि कारखानदारांचाही घात केला. सध्या दोन्ही जिल्ह्यातील कारखाने उत्पादकांना चारा उपलब्ध करून देण्याच्या गडबडीत आहेत, तर काही कारखान्यांच्या परिसरात पूरग्रस्तांच्या छावण्या आहेत. यामुळं कारखान्याचे पदाधिकारी याच गडबडीत आहेत. दोन्ही जिल्ह्यात 60-70% ऊसात पुराचं पाणी आहे. यापैकी 12 कांड्यांवरील ऊसाचं नुकसान कमी असलं तरी 2 महिन्यात तयार होऊन कारखान्याला येणाऱ्या ऊसाचं 80% नुकसान झालं आहे. पुढील हंगामासाठी जो ऊस लावला गेला आहे त्याचंही आता नुकसान होणार असल्यानं कारखानदार चिंतेत आहेत. गेल्या 2 वर्षात एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या कारखान्यांनी 10-15% आपली गाळप क्षमता वाढवली आहे, पण आता जुन्या क्षमतेएवढाही पाऊस गाळपास येईल की नाही याबाबत शंका आहे. कारखान्यांना गाळपाच्या नियोजनाबाबत सर्वेक्षण करणं, ऊस तोडणी नियोजनात बदल, खराब झालेला ऊसही गाळपास आणावा लागणार, यामुळं प्रक्रिया खर्चात होणारी वाढ, अर्थसहाय्य मिळवणं, पुढच्या हंगामात ऊस मिळवणं, नव्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं अशी आव्हानं सध्या कारखान्यांसमोर आहेत.